chinimandi.com podcast.
बीएसएनएलचे 78,000 कर्मचारी घेणार स्वेच्छानिवृत्ती. स्वेच्छानिवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत बीएसएनएलच्या 78,300 कर्मचाऱ्यांनी व्हीआरएससाठी अर्ज दाखल केला आहे. 82,000 कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेतील असा आमचा अंदाज होता. स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याबरोबरच 6,000 कर्मचारी स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी 3 डिसेंबर हा अखेरचा दिवस असल्याचं बीएसएनएलचे अध्यक्ष आणि संचालक पी के पुरवार यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड आणि महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड या दोन्ही कंपन्यांचे 92,700 कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत. यात बीएसएनएलचे 78,300 कर्मचारी तर एमटीएनएलचे 14,378 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एमटीएनएलचे अध्यक्ष तसंच संचालक सुनील कुमार यांनी यासंबंधी सांगितलं की 14,378 कर्मचाऱ्यांनी व्हीआरएससाठी अर्ज दाखल केले आहेत. 13,650 कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेतील असा आमचा अंदाज होता, परंतु त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतला आहे. यामुळे वार्षिक वेतन बिल आता 2,272 कोटी रुपयांऐवजी आता 500 कोटी रुपयांवर पोहोचेल. आता आमच्याकडे केवळ 4,430 कर्मचारी राहणार असून ते पुरेसे आहेत. वयाची 50 वर्ष किंवा त्याहून अधिक वयोगटातील बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला. या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी मिळणाऱ्या रकमेत 25% अधिक लाभ मिळणार आहे. हा लाभ एकरकमी रोखीच्या स्वरूपात किंवा 5 हप्त्यात विभागून मिळणार आहे.